आजपासून 50 वर्षांनी. लेखक कृष्णाजी गोखले. वाचक आनंद वर्तक. प्रकरण तिसरे. त्या काळची परिस्थिती. शिवदुर्ग हा एक तालुक्याचा गाव होता. कृष्णेला जाऊन मिळणाऱ्या एका लहानशा नदीच्या काठी तो वसलेला होता. तेथून पुढे 3-4 मैलावर त्या नदीचा कृष्णेशी संगम होत असे. या नदीला शिवदुर्गाला नळ आणण्याकरिता धरण बांधले होते, त्यामुळे 2-3 मैल नदीचे पात्र फार प्रेक्षणीय दिसत असे. नदीकाठी एक टुमदार बगीचा होता. त्यात शिवदुर्गाचा क्लब असे. एका सुंदर इमारतीत एक भव्य दिवाणखाना व वर्तमानपत्रे वगैरे वाचण्याकरिता खोली असे. दिवाणखान्यात रोज मंडळी सवडीप्रमाणे सायंकाळी जमून घटका 2 घटका हास्य विनोदात घालवीत, अथवा सोंगट्या, बुदबळे, लाडीस, बिझिक, ब्रिज वगैरे बैठे खेळ खेळत. एका कोपऱ्यात पिंगपॉंगची तजवीज असे. इमारतीच्या सभोवती मोकळा व्हरांडा असे, त्यात आरामखुर्च्या टाकलेल्या असत. समोरच 2 उत्तम टेनिस कोर्टे होती. पलीकडे एक पत्र्याची उंच इमारत बांधून त्यात बॅडमिंटनचेही कोर्ट केले होते. अलीकडे नदीत नौकाविहारही करण्याची सोय उत्तम झाली होती. 2 सिंगल बोटी व 2 मोठाल्या बोटी बार्जेस राऊत बहादूर आठवल्यांनी आपल्याला पदवी मिळाल्याच्या स्मरणार्थ क्लबाला दिल्या होत्या. अशा तऱ्हेने ते विश्रामस्थान फारच रम्य झाले होते. आमच्या या कादंबरीचा काळ इसवी सन 1960 म्हणजे आजपासून सुमारे 50 वर्षांनंतरचा आहे. या 50 वर्षात आपल्या हिंदू समाजात काही अत्यंत महत्वाचे फेरफार होऊन गेले होते. इंग्रजी अंमल सुरू झाल्यापासून समाज सुधारकांनी आपल्या समाजाची उन्नती होण्याकरिता जे दीर्घ प्रयत्न केले होते, त्यांना हळूहळू फळे येऊ लागून अगदी लहानपणी लग्ने करून टाकण्याचे लोकांना आवडेनासे झाले होते. त्यात प्लेगच्या भयंकर स्वरूपामुळे तरुण माणसांचे जीवित अत्यंत अशाश्वत होऊन गेले व 15 वर्षे होऊन गेली तरी प्लेग महाराजांनी आपले प्रयाण करण्याचे चिन्ह न दाखवल्यामुळे होता होईल तोवर मुलांमुलींची लग्ने पुढे पुढे ढकलण्यात येऊ लागली होती. मुलांचे लग्न वय तर हा हा म्हणता 20-22 पर्यंत सहज पुढे सरकले. मुलींचे मात्र त्या मानाने पुढे सरकले नव्हते, कारण ऋतुप्राप्तीची मर्यादा उघड उघड उल्लंघणे सामान्य जनांस फार कठीण वाटत होते. परंतु परमेश्वराची कृपा असल्यावर काय होणार नाही? ज्या त्याच्या अवकृपेच्या योगाने प्लेगच्या द्वारे लोकमत येथवर तयार झाले होते, त्यानेच श्रीमंत सांगलीकरांसारख्यांच्या मनात जबर प्रेरणा उत्पन्न केली व त्यांनी अत्यंत मनावर घेऊन ऋतुप्राप्तीच्या बागुलबुवाला आपल्या महाराष्ट्रातील शास्त्री पंडित वगैरे धर्मशास्त्र विशारद लोकांकडून अत्यंत सौम्य रूप देऊन टाकले. इतकेच नव्हे तर आपण स्वतः ह्या नव्या शास्त्राधारा बरहुकूम आचरण करून लोकसमाजाला कित्ता घालून देण्याकरिता एका 18 वर्षाच्या सकल गुणसंपन्न युवतीचे स्वतः पाणी ग्रहण करून जनतेकडून धन्य मानून घेतले. अर्थातच राजा कालस्य कारणम या न्यायाने यानंतर ऋतुप्राप्तीची फारशी आडकाठी न वाटणे साहजिकच होते. या एका सुधारणेमुळे दुसरेही काही अत्यंत इष्ट प्रकार समाजात जारीने सुरू झाले. मुलींच्या लग्नाचे वय पुढे सरकल्याबरोबर त्यांनी पितृगृही राहून वेळ कसा घालवावा हा प्रश्न सहजच उपस्थित झाला. आणि अर्थातच त्याचा योग्य असाच निकाल लागला की लग्न होईपर्यंत मुलांप्रमाणे मुलींनाही शिक्षण देण्याची जबाबदारी आईबापांवरच आहे. मुली जसजशा मोठ्या होऊ लागल्या तसतसे त्यांना घरच्या घरी शिक्षण देण्याचे अशक्य होऊ लागले व त्यामुळे त्यांना मुलींच्या शाळेत पाठवल्या वाचून इलाजच नाहीसा झाला. यामुळे कन्याशाळांची स्थिती फारच सुधारली. तेथे आता पुरुष शिक्षक ठेवणे हरेक कारणामुळे अनिष्ट वाटू लागल्यामुळे स्त्री शिक्षकिणींची फार गरज भासू लागली. पुरुष शिक्षकांच्या दुप्पट पगार देऊनही योग्य व लायक स्त्री शिक्षक मिळेनात म्हणून गरीबगुरीब पुरुष शिक्षकांनी स्वतः आपल्या स्त्रियांना शिक्षण देऊन स्त्री शिक्षक बनवून सोडले. गरीब विधवा स्त्रियांनाही अब्रूने पोट भरण्याचे एक नवीनच साधन झाले. सेवा सदनासारख्या संस्था हरेक शहरात अस्तित्वात आल्या. अनाथ बालिकाश्रमांतून तयार झालेल्या विधवा स्त्रियांनाही निर्वाह करण्याचे फार सोपे पडू लागले. याप्रमाणे स्त्री शिक्षणाचे पाऊल बरेच झपाट्याने पुढे पडू लागले. उपवर मुलींच्या इतर गुणांबरोबर त्यांच्या शिक्षणाचीही चौकशी होऊ लागली. हे शिक्षण निव्वळ पुस्तकी नसून सर्वांग सुंदर असे बनविण्याचा समाजाच्या अग्रणींनी मनापासून प्रयत्न केला व त्यांना पुष्कळसे यशही आले. स्त्री शिक्षणात निव्वळ वाचन लेखनाचा समावेश होत नसून इतर बऱ्याच गोष्टींचा अंतर्भाव त्यात होऊ लागला व कुटुंबाकुटुंबांच्या सांपत्तिक स्थितीप्रमाणे त्यात नवे नवे विषय शिरू लागले. मध्यम स्थितीतल्या कुटुंबातून कपडे बेतणे, शिवणे, कशिदा, चांगलीशी रांगोळी काढणे, दोन चार पानांचा स्वयंपाक सुग्रणपणाने करणे वगैरे गोष्टींचा स्त्री शिक्षणात अवश्य समावेश होऊ लागला. त्याहून वरच्या दर्जाच्या कुटुंबामधून तर त्याचे क्षेत्र जास्तच व्यापक झाले. कामापुरते चालचालावे इंग्रजी व संस्कृत, संगीत, सतार, वीणा, पियानो, हार्मोनियम वगैरे काहीतरी वाजवून घटकाभर गायन करणे, जीगचे वगैरे काम करणे, चित्रकलेची साधारण तरी माहिती, सायकल अथवा घोड्यावर बसणे, टेनिस, पिंगपॉंग वगैरे खेळ खेळता येणे वगैरे गोष्टींचा कमी अधिक मानाने स्त्री शिक्षणात अंतर्भाव झाला होता. त्याच दर्जाच्या पुरुषांनाही त्यामुळे वरील गोष्टींचे ज्ञान असणे जरूर झाले. असा एकमेकांवर आघात प्रत्याघात होऊन स्त्री शिक्षणाला फारच मनोहर रूप आले होते. याहीपेक्षा आणखी एक महत्वाचा असा परिणाम मुलामुलींचे लग्न वय वाढल्यापासून आपोआप प्रचारात येऊ लागला. जोपर्यंत लग्न वय कमी असते तोपर्यंत लग्न जुळवण्याचे काम फक्त आईबापांकडेच असते व त्यात प्रत्यक्ष नवरा नवरी ही केवळ बाहुला बाहुलीप्रमाणेच त्यांच्या तंत्राने हालचाल करीत असतात. पण जो जो मुलांचे लग्न वय वाढत जाऊन लग्नविधीची खरी जबाबदारी त्यांना समजू लागते तो तटस्थ वृत्ती सोडून देण्याची इच्छा होऊन नवरा नवरी आपले अस्तित्व आग्रहपूर्वक दर्शवू लागतात आणि मग आईबापांची इच्छा असो वा नसो त्यांचे वजन लग्नाच्या बाबतीत कमी कमी होत जाते. हा सामान्य नियम आमच्याही समाजात दृष्टोस्पत्तीस आला. मुलगे आपली भावी पत्नी एक वार तरी लग्नाच्या पूर्वी आपल्या नजरेस पडावी म्हणून हल्ली जो आग्रह धरीत असतात तसाच आग्रह उपवर झालेल्या प्रौढ मुलीही त्या काही धरू लागल्या. मुलींना चांगले समजू लागल्यामुळे दिवसेंदिवस ही पद्धती जास्त प्रचारात येऊ लागली. निव्वळ विद्येवर अगर सुस्वरूपावर आवडनिवड अवलंबून राहीनाशी झाली. वधूवरांनी एकमेकांना पसंत केल्या वाचून लग्नाची गोष्ट काढणे आईबापांना अशक्य होऊन बसले. हे पसंत करणे निव्वळ औपचारिक नसून अत्यंत आवश्यक असे ते लग्नाचे एक प्रधान अंग झाले. अर्थातच हल्लीप्रमाणे मोजक्या व ठराविक प्रश्नांची ठराविक उत्तरे देण्यास शिकवलेल्या मुलींच्या हल्लीच्या परीक्षणापेक्षा फार निराळ्या तऱ्हेची परीक्षा एकमेकांची करण्याची वहिवाट पडू लागली. आपल्या पसंतीस कोण येते याचा निर्णय लावण्याकरिता योग्य संधी आणून देणे जरूर पडू लागले. पण अशी संधी हल्ली चालू असलेल्या एकेरी समाजव्यवस्थेत मुबलक कशी मिळणार? 5-10 प्रौढ मुलगे व 5-10 प्रौढ मुली यांनी एकमेकांतून परीक्षण करून आपणास योग्य असे माणूस पसंत करायचे ते 1-2 वेळा एकमेकांना नुसते पाहून कसे करता येणार? अर्थातच अशी मुबलक संधी आपल्या मुलामुलींना मिळावी म्हणून आईबापांना नवीन नवीन मार्ग स्वीकारावे लागले. काहीतरी निमित्त करून विवाहेच्छुक तरुण स्त्री पुरुष एकमेकांच्या सहवासात राहू शकतील असे प्रसंग मुद्दाम घडवून आणण्याचा प्रघात सुरू झाला. अशा प्रसंगी हल्लीप्रमाणे स्त्रियांचे व पुरुषांचे असे दोन भिन्न समाज न करता एके जागी स्त्री पुरुष जमा होऊन एकमेकांची दळणवळण सुरू झाले. यामुळे हल्लीची एकेरी समाजव्यवस्था हळूहळू नाहीशी होऊन स्त्री पुरुष एके जागी असण्याची मिश्र समाजव्यवस्था जारीने अंमलात येऊ लागली. प्रथम पुष्कळ लोकांना हा बदल आवडला नाही. पण एकतर बंगाली लोकांप्रमाणे अथवा अस्सल मराठे लोकांप्रमाणे आमच्या समाजात गोशा नव्हता. इतकेच नाही तर प्रसंगविशेषी अंशतः तरी मिश्र समाजाची सवय आमच्या लोकांना पूर्वीपासूनच होती. दुसरे बलवत्तर कारण असे झाले की प्रौढ विवाह सुरू झाल्यापासून पूर्वीच्या पद्धतीने विवाह जुळवून आणणे केवळ अशक्य होऊन गेले. ज्याप्रमाणे घरी कितीही उत्तम अभ्यास केला असला तरी युनिव्हर्सिटीकडून त्यावर छाप मारून घेतल्या वाचून कोणी तो कबूल करीत नाही, अथवा विक्रीकरिता तयार केलेला माल बाजारात नेऊन मांडल्याशिवाय त्याची खरी परीक्षा होऊन योग्य गिराईक मिळू शकत नाही. त्याचप्रमाणे आपल्या मुलामुलींना समाजात यथेच्छ मिळू मिसळू देण्या वाचून त्यांची खरी परीक्षा होऊन योग्य वधू अथवा वर मिळवून देणे आईबापांना अशक्य झाले. अशा प्रकारे युनिव्हर्सिटीच्या परीक्षांच्या मंडपाप्रमाणे मिश्र समाजाचे अस्तित्व अत्यंत जरूर होऊन बसले व त्यामुळे पूर्वी प्रचलित असलेली एकेरी समाज पद्धती अगदी नष्टप्राय झाली. परमेश्वर कृपेने या नवीन पद्धतीपासून कोठेही अनिष्ट प्रकार बरीच वर्षे घडून आल्याचा बोभाटा झाला नाही व एकदा मंडळी रुळून गेल्यावर मिश्र समाज पद्धती इतकी अंगवळणी पडून गेली की नुकते 50 वर्षांमागचे लोक एकेरी समाजात सुख कसे मानित असत याचेच सर्वांना आश्चर्य वाटू लागले होते. आणखीन एक याहूनही कदाचित जास्त महत्वाचा असा बदल केवळ परमेश्वरी इच्छेने हिंदुस्थानात अकल्पित तऱ्हेने घडून गेला होता तो सांगून ठेवणे अत्यंत जरूर आहे. आपल्या या हिंदुस्थान देशाचे परमदयाळू सम्राट पंचम जॉर्ज यांच्या राज्याभिषेकानंतर ते स्वतः हिंदुस्थानात येऊन दिल्लीस त्यांनी एक फार मोठा दरबार इ.स. 1911 साली भरविला होता. त्या समयी त्यांच्या नजरेस ज्या गोष्टी आल्या त्यांवरून व त्याच्याही पूर्वी ते प्रिन्स ऑफ वेल्स या नात्याने हिंदुस्थानात प्रवास करून गेले होते त्या प्रवासामध्ये त्यांनी हिंदुस्थानच्या लोकांच्या स्वभावाविषयी स्वतःचे सूक्ष्म निरीक्षण केले होते त्यावरून त्यांची पूर्ण खात्री होऊन चुकली होती की हिंदुस्थानातल्या रहिवाशांमध्ये राजनिष्ठा ओतप्रोत वसत असून त्यांना राज्यकर्त्यांनी सहानुभूतीने वागवले तर त्यापासून इंग्लंडचे नुकसान नसून उलट अत्यंत फायदा होईल. ही त्यांची मनोमय खात्री पंचम जॉर्ज सम्राटांनी अनेक वेळा स्पष्टपणे उच्चारून दाखविल्यामुळे राजा कालस्य कारणम हा न्याय राजकीय बाबतीतही पूर्णपणे अनुभवास आला. राज्यकर्त्यांच्या मनातले दुर्ग्रह नाहीसे होऊन त्यांच्या मनात पुष्कळ वर्षे वस्ती करून असलेले संशय पार निघून गेले. खऱ्या व निर्भय सहानुभूतीचे साम्राज्य सुरू झाल्याबरोबर औद्योगिक बाबतीत झळ हाताने हिंदुस्थानवासियांना उत्तेजन मिळू लागून नाना प्रकारचे यांत्रिक कारखाने शहरोशहरी दिसू लागले. पाटबंधाऱ्यांकरिता मुबलक द्रव्य खर्च करून शेकडो कालवे तयार झाले व आवर्षणाचे रौद्र स्वरूप हिरावून गेले. बोरघाटातल्या विद्युत योजनेमुळे मुंबईपासून सोलापूर आणि मिरजेपर्यंत हरेक कामात विजेचा उपयोग होऊ लागला. सर्वात विशेष गोष्ट ही झाली की राज्यकर्ते व प्रजाजन यांचा जेते व जित असा भाव नाहीसा होऊन एका पातशाहीचे दोघेही समान महत्वाचे घटक आहेत ही भावना दृढ झाली. त्यामुळे हिंदुस्थानातील तरुण मनुष्यांना त्यांच्या अंगच्या योग्यतेप्रमाणे पलटणीतून आणि आरमारांवर नोकऱ्या देण्याचा प्रघात जारीने सुरू झाला. त्यामुळे मिश्र समाजात नाना प्रकारच्या दर्जाचे पलटणीतले ऑफिसर, विवाहित व विवाहेच्छू, तरुण मध्यम वयाचे व वृद्ध असे पुष्कळ मिसळताना दृष्टीस पडत असत व त्यांच्या निरनिराळ्या पोशाखांमुळे पलटणीतल्या व आरमारातल्या समाज विशेष खुलून दिसत असे. या सर्व महत्वाच्या फेरफारांचे श्रेय आंग्ल सम्राट पंचम जॉर्ज यांनाच लोक देत असत व रात्रंदिवस त्यांचे मनापासून अभिष्ट चिंतित असत. पण ही सर्व हकीकत सांगण्याला बराच वेळ लागला नाही बरे. त्या पहा, सीताबाई स्वतः आपण तयार होऊन व आपल्या 5 मुलींना यथायोग्य तयार करून नदीकाठच्या क्लबाकडे जाण्यासाठी गाडीची वाटच पाहत उभ्या आहेत. त्यांच्या मुलींच्या चेहऱ्यावर आज वार्षिक संमेलनाला जाण्याची विशेष उत्सुकता दिसत आहे. बहुत करून भाऊसाहेब पुण्याहून काल रात्रीच येऊन आज संमेलनाला खास हजर राहणार आहेत अशी या मंडळीला भित्तम बातमी लागलीशी दिसत आहे.